श्रीमद् भगवद गीता अध्याय क्रमांक 18 श्लोक क्रमांक 24। ब्रह्म भूत प्रसन्नात्मा न शोचति न कांक्षति समः सर्वेषु भूतेषु मद्भक्तिं लभते पराम्। ब्रह्म भूतः प्रसन्नात्मा न शोचति न कांक्षति समः सर्वेषु भूतेषु मद्भक्तिं लभते पराम्। ब्रह्म भूतः प्रसन्नात्मा न शोचति न कांक्षति समः सर्वेषु भूतेषु मद्भक्तिं लभते पराम्। याप्रमाणे ब्रह्मभूत अवस्था प्राप्त झालेल्या मनुष्याला तात्काळ परब्रह्माचा साक्षात्कार होतो आणि तो पूर्णपणे आनंदी होतो। तो कधीही शोक करीत नाही आणि कशाची आकांक्षाही करीत नाही। तो सर्व प्राणी मात्रांच्या ठिकाणी समभाव ठेवतो। अशा अवस्थेमध्ये त्याला माझ्या विशुद्ध भक्तीची प्राप्ती होते। ओम अज्ञानतिमिरांधस्य हरे कृष्णा। तो या श्लोकामध्ये प्रसन्नात्मा, ब्रह्मभूत प्रसन्नात्मा हा शब्द खूप महत्वाचा आहे। जो व्यक्ती कृष्ण भावनाभावित आहे तो सदैव प्रसन्नात्मा म्हणजे आनंदी असतो। कारण न सोचती न कांक्षती, तो भूतकाळामध्ये घडलेल्या घटनांचा शोक करीत नाही, न कांक्षती आणि भगवंताच्या सेवेशिवाय इतर कोणते अपेक्षा आणि इच्छा तो करीत नाही। आणि कृष्णाच्या संपर्कात असल्यामुळे तो कायम काय असतो, प्रसन्नात्मा, तो कायम आनंदी असतो। आनंदमय अभ्यासात आत्म्याचा मूळ स्वभाव आहे टू बी हॅपी, आनंदी असणं। परंतु आनंदी बनायचं कसं, याचं स्पष्टीकरण श्रीमद भागवत मध्ये सांगितलेलं आहे। आनंदी बनण्यासाठी एकमेव विधी आहे, ती म्हणजे सवय पुंसाम परो धर्म यतो भक्तीर अधोक्षजे अहेतुकी अप्रतिहता ययात्मा सुप्रसिद्धती। प्रसन्नात्मा सुप्रसिद्धती, एकच अर्थ आहे त्याचा। सवय पुंसाम म्हणजे अखिल मानव जातीसाठी परोधर्म, परमश्रेष्ठ धर्म कोणता आहे, यतो भक्तीर अधोक्षजे। भगवान श्री कृष्ण यांची भक्ती करणं हाच अखिल मानव जातीसाठी काय आहे, परम धर्म आहे। पण ही भक्ती कशी असावी, अहैतुकी, कोणत्याही भौतिक हेतूशिवाय, निरपेक्ष भावनेनं आणि अप्रतिहता अनइंटरप्टेड अखंड स्वरूपाची। आणि अशी भक्ती केल्यामुळे ययात्मा सुप्रसिद्धती, आत्मा जो आहे तो अतिशय प्रसन्न आणि आनंदी बनतो। खूप वर्षांपूर्वी मी देवामृत प्रभूंचं एक लेक्चर ऐकत होतो, खूप सुंदर मुद्दा ते सांगत होते की तुमची आध्यात्मिक जीवनामध्ये प्रगती होत आहे याची अनेक लक्षणं आहेत, पण एक लक्षण आहे की तुमच्या जीवनामधील आनंद जो आहे तो वाढत चाललेला आहे. आनंदाम बुद्धिवर्धनम प्रतिपदम. जर दिवसेंदिवस आपल्या जीवनामधील आनंदाचा दर्जा जो आहे तो वाढत असेल तर समजायचं आपली आध्यात्मिक प्रगती होत आहे. या भौतिक जगाचं वर्णन काय केलेलं आहे, दुःखालयम अशाश्वतम. आणि अशा दुःखालयम जगामध्ये जर जीवनातला आनंद वाढत असेल तर समजायचं की आपली भक्तीमध्ये काय होत आहे, प्रगती होत आहे. आणि या भौतिक जगामध्ये आनंदी राहणं, कायम हसत राहणं, किती दुःख आली तरी, हे प्रत्येक भक्तासाठी काय आहे, एक मोठं आव्हान आहे. पदम 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 यत विपदम न तेषम. हे भौतिक जग जे आहे हे अनेक संकटांनी आणि दुःखांनी भरलेलं आहे. आणि खरा प्रगत भक्त कोण आहे, जो सर्व स्थितीमध्ये काय असतो, आनंदी असतो आणि हसत असतो. ही पार्श्वभूमी घेऊन मी आज एका विषयाला हात घालणार आहे. कदाचित तुम्हाला ऐकताना वाटेल हा विषय का निवडला प्रभूजींनी, तर भक्ती तीर्थ महाराजांचं सुंदर पुस्तक आहे स्पिरिच्युअल वॉरियर, आध्यात्मिक योद्धा. त्यामध्ये अनेक विषयांवर त्यांनी चर्चा केलेली आहे. आणि मी काही दिवसांपूर्वी एक विषय वाचत होतो, लाफ्टर गुड फॉर बॉडी अँड सोल. हास्य, हसणे हे शरीरासाठी आणि आत्म्यासाठी पण काय आहे, आवश्यक आहे, फायद्याचं आहे. आज आपल्या चर्चेचा विषयच असणार आहे हास्य. हसा बघू जरा. हरे कृष्णा. बरं वाटतंय आता. तर ही हसण्याची प्रवृत्ती जी आहे आत्म्यामध्ये, ती मुळता कोणामध्ये आहे, भगवान श्रीकृष्णांमध्ये आहे. श्रीकृष्णांना देखील हसायला आवडतं. ते हसतच असतात काय, कधी कृष्णा रडताना पाहिलंय का? आपण ज्यावेळी राधा कृष्ण, राधा गोपीनाथ, राधा माधव इस्कॉन मधील ज्या विशेषतः मूर्त्या आहेत, या तुम्ही दर्शन घेता त्याचं, आणि भगवंताच्या चेहऱ्यावर एक अद्भुत असं हास्य असत, आणि जर ते हास्य आपण पाहिलं तर आपल्या मनातील सर्व दुःख काय होतात, नाहीशी होतात. सगळ्यांना अनुभव आहे राधा माधवचं दर्शन किती लोकांनी घेतलं, सगळ्यांनी. इस्कॉन मध्ये ज्या मूर्ती आहेत राधा कृष्णच्या, जगन्नाथ आहेत, बलदेव आहेत, भगवंतांच्या चेहऱ्यावर कायम एक स्मित हास्य असत. हास्याचे अनेक प्रकार आहेत जे आपण सगळे घेणार आहोत प्रात्यक्षिकासहित. तर ब्लिसफुल श्रीकृष्णांचा चेहरा जो आहे तो अतिशय आनंदमय असं हास्य त्यांच्या चेहऱ्यावर असत, बरोबर आहे. आणि ते हास्य पाहिल्यानंतर आपलं हृदय काय होतं, शुद्ध होतं आणि कृष्णाकडे आकर्षित होत. सर्वांना ती प्रसिद्ध कथा माहित आहे की एक अतिशय कंजूस ब्राह्मण होत, सॉरी ब्राह्मण नव्हतं, एक कंजूस व्यक्ती होता. आणि इतका कंजूस की जेव्हा त्याच्या बापाचा मृत्यू झाला तर तो विचार करत होता की आता अंत्यविधीसाठी पैसा कुठून खर्च करायचा, असा पण त्याचा मेला आहे, काय परत येणार नाही, तर मी अंत्यविधीसाठी जे सामान लागतं त्यासाठी पैसा कशाला खर्च करू. तर आपल्या बापाचा मृतदेह तो रस्त्यावरून फरफडत नेत होता, कुठं फेकून द्यायचा, लाकडासाठी पैसे नाहीत, आणि ब्राह्मणाला दक्षिणा द्यावी लागते, ते पैसे कशाला द्यायचे उगीच. आणि त्यावेळी भगवान श्री विष्णू ते पाहत होते, आणि त्याने एका छोट्या ब्राह्मण बालकाचं रूप धारण केलं आणि त्याने त्या कंजूस माणसाला पटवून दिलं की बाबा हे योग्य नाही, वडिलांचा अंतिम विधी नाही झाला तर त्याला मुक्ती मिळणार नाही. पण तो म्हणाल मी पैसे कुठून आणू? तो ब्राह्मण मुलगा म्हणतो मी सगळ्या पैशांची व्यवस्था करतो, आता पैसे नाहीत ना, नंतर दे पैसे मला. आणि मग तो छोटा मुलगा आहे जे कोण आहेत, विष्णू, त्याच्या पित्याचं अंतिम दहन अंतिम संस्कार पार पाडतात. आणि मग हा कंजूस घरी येतो, पण काही दिवसांनी ज्याशी ठरलेलं असतं आहे ना पैसे द्यायचे परत, त्या दिवशी हे छोटेसे ब्राह्मण म्हणजे कोण विष्णू त्याच्या दरवाजामध्ये येतात आणि हाक मारतात त्या ब्राह्मणाला, सॉरी कंजूस व्यक्तीला. त्या कंजूसाला समजता ब्राह्मण काय मागायला आहे, पैशांनी दक्षिणा मागायला आहे. तो पटकन आपल्या पत्नीला म्हणतो की हे बघ आत्ताच माझा पती मेला म्हणून सांग. तो रडायला सुरू कर जोर जोरात आणि कुंकू काय कर पुसून टाक, बांगड्या पण फोडून टाक. मग पत्नी काय करते, रडायला लागते जोर जोरात आणि रडत रडत बाहेर येते. तर विष्णू ते बालक म्हणतात की काय झालं, काय सांगू तुम्हाला, माझा पती मेला आहे आताच. विष्णू समजते काय चाललंय सगळं. विष्णू ठीक आहे, मला पैशाची काय अपेक्षा नाही, पण हा बिचारा गरीब व्यक्ती त्याचे अंतिम संस्कार कोण करणार, मी त्याचे अंतिम संस्कार करतो फुकट. आणि ते म्हणते नाही नाही काय गरज नाही, नाही करतोच मी फ्री मध्ये. आणि हा कंजूस आहे, आता त्याची सगळी बोबडी व्हायची, आता काय करायचं. काही माणसांच्या मतीनं ते बालक काय करत, त्याला स्मशान घाटावर आणतात. तोपर्यंत पण हा नाटक करत असतो काय मी मेलेलो आहे, त्याच्या लाकडावर त्याला झोपवतात. काय म्हणतात त्याला, हा चितेवर त्याला झोपवतात. तरी पण हा नाटक करत असतो आणि त्या बालकाला इतकं हसू येतं सातून, पण ते दाबून धरलं, त्याला माहिती आहे नाटक करायला आहे आणि त्याच्या हृदयात विष्णू आहेत. आणि मग अग्नी जेव्हा पेटवर जातो आणि जे मागच्या भागात चटके बसतात त्याला मेलो मेलो म्हणून उठतो तो. आणि त्यावेळी त्याचं काय होतं, त्याची दांभिकता काय होते, प्रकट होते. आणि विष्णू जे आहेत बालकाच्या पती इतके पोट धुवून हसायला लागतात आणि त्याच्या कंजूसपणावर ते इतके प्रसन्न होतात. ते म्हणतात तुम्हाला इतकं हसवलेलं आहेस की मी तुला जे मागशील ते वरदान द्यायला काय तयार आहे, मी विष्णू आहे. तो ब्राह्मण तो कंजूस म्हणतो एकच मागणं आहे, दक्षिणा माफ करा माझी. पैसे तेवढे मागू नका, मला माफ करा, मी काय तुमचे पैसे देऊ शकणार नाही. आणि त्याचा तो कंजूसपणा पाहून विष्णूला इतका आनंद होतो, इतके ते हसायला लागतात, किती कळस कंजूसपणाचा. आणि सम सिद्धीर हरितोषणम, जीवनाचा अंतिम ध्येय काय, भगवंतांना काय करणं, प्रसन्न करणं. तो कंजूस आपल्या कंजूसीद्वारे इतका भगवंतांना प्रसन्न करतो की भगवंत त्याच्यावर अतिप्रसन्न होऊन काय करतात, त्याला मुक्ती प्रदान करतात. भगवंतांना देखील असे विनोद आवडतात, त्यांना हसायला आवडतं. वृंदावनामध्ये श्रीकृष्ण जे आहेत ते अनेक लीला करतात आणि अनेकदा ते हसत असतात. एकदा एका गोपीच्या घरी चोरी करत असताना गोपी लक्ष ठेवून असते, ती त्यांना पकडते श्रीकृष्णांना, आणि श्रीकृष्णांना पकडून ती कुणाकडे घेऊन येते, यशोदा मायाकडे. आणि नंद भवन मध्ये ती प्रवेश करणार तितक्यात नंद महाराज समोरून येत असतात आणि ते पाहून तिला एकदम वाटतं की एका बापासमोर कसं फरफडत नाहीचं मुलाला. मग त्यावेळी ती आपला पदर कोणावर घालते, भगवान श्रीकृष्णांवर. त्यांना झाकते आणि हळूच नंद महाराजांच्या बाजूनं यशोदेकडे घेऊन येते आणि यशोदेला म्हणते हे बाग तुला वाटतं ना तुझा मुलगा चूक करत नाही, मी ह्याला रेड हँड रंगे हात पकडलेला आहे चोरी करताना. आणि असं म्हणते काय करते, पदर वर करते. तर श्रीकृष्णाने आपलं रूप बदललेलं असतं, श्रीकृष्णाने तिच्या मुलाचं रूप धारण केलं असतं. ती फटाफट मारते आणि म्हणते बघ कृष्ण, आणि यशोदा जोर जोर हसायला लागते. हसायला काय झालं, तिने बघ तरी जरा बाजूला, ती बाजूला बघते तर तिचाच मुलगा. तिला समजत नाही हा बदल कसा झाला. त्याला पुन्हा खेचत ती बाहेर आणते आणि बाहेर आल्यावर पुन्हा कृष्ण काय करतात, आपलं मूळ रूप धारण करतात आणि हसायला लागतात. हे म्हणतात, हे बघ माझ्या नादाला लागू नकोस, आता मी मुलाचं रूप घेतलं, पुढच्या वेळी तुझ्या नवऱ्याचं रूप घेईल. तुझी अप्रूव जाईल सगळ्यांसमोर. अशा प्रकारे गोलक वृंदावनामध्ये अनेक लीला सुरू असतात, जिथे भक्त जे आहेत कथा गानम नाट्यम हास्यम कायम हसत बागडत असतात. तुम्हाला पाहिजे तिकडे पाहू शकता, या चित्रामध्ये सर्व गोप बालक जे आहेत ती पहा, श्रीकृष्ण हसतायत, बलराम हसतायत, सर्वजण प्रफुल्लित आहेत. आणि हे आहे भगवत धाम, वैकुंठ असं स्थान जिथे कधीही दुःख नाही, जिथे कधीही चिंता नाही. पण आपण दुर्दैवानं सध्या कुठे राहत आहोत, कुंठ या भौतिक जगामध्ये राहत आहोत. कुंठ या शब्दाचा अर्थ काय, दुःख आणि चिंता, स्ट्रेस. तर या भौतिक जगामध्ये जो बद्ध जीव असतो, ज्याला एक बद्ध मन असतं, आणि या मनामुळे त्याच्या जीवनात अनेक समस्या काय होत असतात, निर्माण होत असतात. तर भक्तितीर्थ महाराज त्यांच्या पुस्तकात लिहितात, चिंता, भय, क्रोध, दुःख आणि डिप्रेशन, डिप्रेशन म्हणजे मानसिक दाब, हे शत्रू जे आहेत ते सर्वांच्या मनावर आक्रमण करीत असतात. म्हणजे हे शत्रू प्रत्येकाच्या मनात प्रवेश करण्यासाठी अतिशय उत्साही आणि इच्छुक असतात. पण हे जे शत्रू आहेत, चिंता, भय, क्रोध इत्यादी इत्यादी, ते तेव्हाच प्रवेश करू शकतात तुमच्या मनात, ज्या तुम्ही स्वतःहून त्यांना काय करता, आमंत्रित करता. हा विषय खूप महत्वाचा आहे. तुम्ही होस्ट बनता ते म्हणतात, तुम्ही स्वतः त्यांना येऊ देता मनामध्ये आपल्या. आणि समजा आपल्या चुकीमुळे किंवा अपघाताने किंवा अनावधानाने जरी चुकून आपण यांना आत येऊ दिलं काही काळासाठी, तरी भक्तिधर महाराज सांगतात की आपण सर्व शक्तीनिशी काय केलं पाहिजे, त्यांना हाकलून लावलं पाहिजे. आणि ते सांगतात की हे जे अनवॉन्टेड गेस्ट आहेत, अनवॉन्टेड म्हणजे अनावश्यक पाहुणे जे कुठे येऊन बसलेत मनात, तर यांना हकलून लावण्याचा सर्वोत्तम उपाय जो आहे तो आहे लाफ्टर. लाफ्टर म्हणजे हसत राहायचं जीवनामध्ये. आज जे सायकोलॉजिस्ट आहेत, मानसशास्त्रज्ञ जे आहेत, त्यांनी देखील संशोधन केलेलं आहे. त्यांना असं आढळलं की जी लहान मुलं असतात ती दिवसातून 200 ते 300 वेळेला हसतात. किती वेळा? 200 ते 300. आणि यात काही अतिशयोक्ती नाही, मी रोज गौरांगीला बघत असतो, कायम हसत असते, कायम बागडत असते. तिला काही आर्थिक समस्या इव्हन तिला परीक्षेचं टेन्शन असतं, आम्हाला टेन्शन असतं परीक्षा तिच्या परीक्षेचं, आणि निवांत खेळत असते. 200 ते 300 वेळेला हसतात लहान मुलं. पण जेव्हा आपण ऍडल्ट बनतो, म्हणजे आपण जेव्हा मोठे बनतो, त्यावेळी मोठे लोक दिवसातून फक्त 5 ते 6 वेळेला हसतात. आणि ते म्हणतात भक्तीत महाराज पुढे की जो हेल्दी ऍडल्ट आहे, म्हणजे एक थोडा सक्षम आनंदी पुरुष म्हणजे कोण, किंवा मोठा व्यक्ती जो किमान दिवसातून 20 ते 25 वेळा हसतो. आपण आत्मपरीक्षण करूया आपल्या जीवनाचं, रोज सांगा तुम्ही खरं खरं दिवसातून किती वेळा हसतो आपण, मोजलं नाही जोक. तर तुम्ही आजपासून पुढच्या रविवारी पर्यंत मोजा तुम्ही किती वेळा हसतो आपण. काही दिवस तर असे जातात की एकदाही न हसता, मनात नुसत्या चिंता असतात, कोणतरी इगो स्मॅश करतो आपला बाहेर, आत काय होत? नुसते विचार. कित्येक लोक कित्येक दिवस हसत नाहीत, कारण जीवन जे आहे ते अनेक समस्या आव्हानांनी भरलेलं आहे. विशेषतः आध्यात्मिक जीवन भौतिक जगामध्ये इतकं सोपं नाही. प्रभात म्हणते, स्पिरिच्युअल लाईफ इन मटेरियल वर्ल्ड इज व्हेरी डिफिकल्ट. तर सांगण्याचं तात्पर्य असं आहे की मुलं असतात ती मनानं निष्पाप असतात, आणि आपल्याला देखील हा जो निष्पापपणा जो आहे तो काय केला पाहिजे, विकसित. आपण निष्पाप नाही आहोत, चॅप्टर झालोय मोठं झाल्यावर. हा, आपल्याला वाटते मला खूप समजा लागलंय, आपण स्वतःला मोठे समजायला लागतो. मुलं साधी असतात, सरळ असतात. आणि सगळ्यात मोठं लक्षण काय, का मुलं आनंदी असतात, कोण उत्तर देऊ शकेल? दे आर डिपेंडंट ऑन पेरेंट्स. ते आपल्या पालकांवर काय असतात, पूर्ण अवलंबून असतात. त्यांना 100% खात्री असते की माझ्या सर्व गरजा कोण भागवणार आहे, माझे आई वडील. मला चिंता करायचं कारण काय, मला भूक लागल्यावर मला खायला मिळणारच आहे. आपल्याला पण माहिती आहे आपले कृष्ण परमपिता आहेत. मोठे झाल्या आपल्याला वाटतं की आता अहंकार विमडात्मा करता हा मिती, हा जो डिपेंडन्स आहे भगवंतावर अवलंबून राहणे, हा जो हे जे अंग आहे भक्तीचं, त्याचा आपण व्यवस्थित अभ्यास करत नाही. आपण राबतो पण आपण स्वतःला काय समजतो, कंट्रोलर. आपण स्वतःला नियंत्रक समजतो. आपल्याला खूप काळजी असते आपल्या पोटाचं काय होणार. ज्यानं चोच दिलेली आहे तो दाना देणारच ना. सगळे पशु पक्षी आहेत, त्यांना जेवणाची काही चिंता नाही. पण आज मानव जो आहे त्याला किती चिंता आहेत, कारण का तो त्याचं मूळ नैसर्गिक आध्यात्मिक जीवन जे आहे ते विसरलेलं आहे, आणि कृत्रिम भोगवादाचं जीवन जे आहे त्याचा त्यानं काय केलंय, स्वीकार केला. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. भक्तिदेव महाराज पुढे सांगतात की हास्य आणि विनोद हे आपल्या जीवनामध्ये आशावाद निर्माण करतात. हसल्यामुळे आशा असते की भविष्यात मी नक्की आनंदी. जो निराश झालेला आहे तो कधी हसू शकत नाही. आणि सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करतो हास्य आपल्या जीवनामध्ये. ते सांगतात की आपल्या जीवनात जे काही त्रास येतात तर आपण अशी शक्ती निर्माण केली पाहिजे स्वतःमध्ये की जीवनात मोठे त्रास येतात त्या त्रासांकडे बघून हसायला शिकलं पाहिजे. रडायचं नाही. रडका माणूस प्रगती करू शकत काय, हसायचं. आता पुढे त्यावर आपण विस्तार करणार आहोत, त्या मुद्द्यावर. भक्तिदेव महाराज सांगतात की हसायला काय प्रॉब्लेम आहे, काय प्रॉब्लेम आहे, हा हसा की मग. कारण ते म्हणतात हसणं कसं आहे, सगळ्यात पहिले पेनलेस. हसणं म्हणजे काय, हसण्यामध्ये वेदना आहेत काय, हसताना कुठला भाग दुखतोय अंगाचा, कोटा दुखतोय हसून हसून. पण ते खूप हसल्यानंतर हो, खूप पण हसायला नाही, सुरकुऱ्या पडतात. हसण्यामध्ये काही वेदना आहेत काय, हसणं हे वेदना रहित असं कृत्य आहे. दुसरं आहे इझिली ऍक्सेसेबल. हसणं तुम्हाला काय सहज उपलब्ध आहे, कसं उपलब्ध आहे सांगा बरं. लगेच ठरवलं म्हणजे हसू शकताय तुम्ही, काय प्रॉब्लेम आहे का, हाय प्रॉब्लेम मनाचा. हसू शकत नाही मनामुळे, आपण इगोमुळे दणके बसला. हसू शकत नाही आपल्या इगोनं दणके बसला. आपल्याला वाटतं की काय तर भयानक घडलं नाही जीवनात, आपण शाश्वत आत्मामध्ये विसरून जातो. आणि तिसरा आहे, सगळ्यात भारी पॉइंट आहे, इट्स फ्री. हा, इट्स फ्री. विचार करा जर भक्तिदेव महाराज हाच हेच वाक्य कसं बोलते, इट्स फ्री असं बोलतात ते. खूप छान सुंदर व्यक्तिमत्व. फुकट आहे हो, पैसे पडतात आपल्याला हसायला, हसायचं जीवनामध्ये. जेव्हा जेव्हा हसणार की स्थिती असेल हसायचं, आनंदी राहायचं. एखादा व्यक्ती आनंदी आहे त्याचं प्रथम लक्षण काय, तो हसत असतो. चेहरा पडलेला आहे, माशा आदत नाही चेहऱ्यावरची. परंतु तुम्हाला वाटतंय मी आतून आनंदी आहे. कुठला आनंदी? आनंदी माणसानं हसत राहिलं पाहिजे. जरी दुःख आली तरी भक्ताचं कर्तव्य आहे की त्या दुःखांना सहन करत असताना बाहेर प्रचार करताना त्यांना हसलंच पाहिजे. शुड स्माइल. तर यात काही संशय नाही की कृष्ण भावना जी आहे तिचा भक्तानं गंभीरपणे काय केला पाहिजे? स्वीकार केला पाहिजे. पण गंभीरपणे स्वीकार करणे याचा अर्थ असा नव्हे की चेहरा गंभीर करून बसणे. हा चेहरा गंभीर करणे, थोडकच बोलणं, कमी हसणे म्हणजे तो आध्यात्मिकदृष्ट्या खूप प्रगत आहे असं नाही. तो कदाचित दांभिक असू शकतो. गंभीर बनणं म्हणजे कृष्ण भावनेची प्रक्रिया जी आहे ती गंभीरपणे तेव्हा तुम्ही आचरण करता, त्यामुळे आपल्या जीवनात आनंद काय होतो निर्माण होता, तुम्ही कायम हसत असता. अनेक जे महान साधक आहेत ते कठोर तपस्या करतात पण कधी कधी ते कृष्णाच्या संपर्काशिवाय काय करतात? तपस्या करतात. त्यांचं हृदय काय बनतं? शुष्क बनतं. ते जीवनात हसू शकत, त्यांना वाटतं की हसणं म्हणजे काय? एक प्रकारचं पतन आहे. म्हणजे खरे भक्त आहेत ते तपस्या करतात, इस्कॉन मधील विधी नियमांचं कठोरपणे पालन करण्याचं काय करतात? प्रयत्न करतात. पण तरीही ते कृष्णाच्या संपर्कात असल्यामुळे कायम ते हसत असतात. त्यांना माहित आहे की खरं जीवन आनंदमय, दुःख करण्याचं काय कारण? न सोचती न कांक्षती, प्रसन्न आत्मा, ज्या चेहऱ्यावर कायम आनंद असतो. म्हणून ही कला जी आहे ती भक्तानं कृत्रिमपणे नाही पण भक्तीच्या माध्यमाद्वारे कृष्ण भावना वाढवून ही कला शिकली पाहिजे. आपण जीवनामध्ये निर्णय निर्धार केला पाहिजे की पुढचा व्यक्ती कुणीही असू दे, तो माझ्यावर प्रेम करणारा असू दे किंवा माझा विरोधक असू दे किंवा असा व्यक्ती असू दे ज्यानं मला जीवनात सर्वात जास्त दणका आणि दुःख दिलंय, तो जेव्हा समोर येईल मी काय करणार? हृदयापासून हसणार. आणि अशा व्यक्तीकडे बघून हसण्यासाठी काय लागतं? करेज. तुमच्यामध्ये काय लागतं? धैर्य लागतं. ज्या व्यक्तीमुळे आपल्याला त्रास झालेला आहे, ज्या व्यक्तीने आपल्याला मिसअंडरस्टँड केलं, ज्या व्यक्तीने आपल्या माघारी चर्चा केली की आपण कसे वाईट आहोत आणि हे माहीत असताना देखील तो व्यक्ती जेव्हा समोरून येईल आणि जणू काय मला माहीतच नाही आणि माझं याच्यावर अतिशय प्रेम आहे अशा भावनेनं तुम्ही जर हसू शकलात तर समजायचं की आपली आध्यात्मिक प्रगती होतात. आपल्याशी कोण कसं वागतंय हे इतकं महत्वाचं नाही, आपण त्याच्याशी कसं वागतो, त्यानं कसं वागायचं आपल्याशी हा त्याचा काय आहे अधिकार आहे. त्याच्या अधिकारामध्ये आपण ढवळाढवळ करू शकत पण आपण त्याच्याशी कसं वागायचं हा कोणाचा अधिकार आहे? आपला अधिकार आहे. त्यामध्ये कोणी ढवळाढवळ करू शकत नाही. मागच्या वेळी वृंदान प्रभू आले होते, आम्ही त्यांच्याशी चर्चा करत होतो आणि निंदक या शब्दावर चर्चा सुरू होती. त्यांनी तुकारामांचं एक सुंदर उदाहरण सांगितलं. ते सांगत होते की जर तुम्ही धोब्याला कपडे दिले धुवायला, तो कपडे धुतो आणि तुम्ही त्याला काय देता? पैसे देता कपडे धुवायला. पण जे निंदक असतात तो बिन पैशाचा आपलं हृदय काय करत असतो? धुत असतो. हा फुकट न मागता इतकी चांगली सेवा करतोय आपला, तो हृदय शुद्ध करत असतो. तर त्याला बघितल्यावर आपण कृतज्ञ असतो. धन्यवाद माझं हृदय धुण्यामध्ये, माझ्या आध्यात्मिक प्रगतीमध्ये तू काय केलेस? खूप मदत केलेली आहेस. मला ट्रान्सेंडेंटल दिव्य बनण्यामध्ये तू मदत केलेली आहेस. त्याला बघितल्या बघितल्या काय झाला पाहिजे? आनंद झाला पाहिजे, हसलं पाहिजे. त्यात बऱ्याचदा उलटी प्रतिक्रिया असते. असा व्यक्ती बघितला म्हणजे आणि जरी हसलो आपण कृत्रिमपणे हसतो. तर आज जे कॉर्पोरेट वर्ल्ड आहे म्हणजे आधुनिक जग आहे, तिथे देखील असे सेमिनार्स होतात ज्यामध्ये शिकवलं जातं सगळ्यात पहिला धडा त्याला म्हणतात कम्युनिकेशन. कम्युनिकेशन म्हणजे संभाषण कला. त्याचे दोन भाग आहेत, व्हर्बल कम्युनिकेशन, शाब्दिक संभाषण, दूसरा है नॉन वर्बल कम्युनिकेशन। हाँ, नॉन वर्बल म्हणजे शब्दांचा वापर न करता देह बोली बॉडी लैंग्वेज। तर जेव्हा ते नॉन वर्बल कम्युनिकेशन शिकवतात ते पहिल्यांदा पहिलं त्याचा अंक आहे व्यक्ती भेटला तुम्ही हसताय कसं आणि ते सराव करून घेतात हसण्याचं हॅलो ते इतकं कृत्रिम हसणं असतं आणि इतकं औपचारिक हसणं असतं। काही लोक आपल्याला असं हसतात की जीवनात वाटते की काहीही आनंद नाही आपल्या असं काय हसतात की इरिटेटिंग म्हणजे आपल्याला ते इरिटेट करतात। हसून न हसलं असं तर बरं झालं असतं असं अर्धवट हसतात नुसतं औपचारिक। पण तुम्ही जर सेवा भावनेमध्ये असाल तुम्ही स्वतःला सेवक समजला असाल आणि त्यानंतर तुम्ही जेव्हा हसता ते हास्य त्या व्यक्तीला काय करतं तू एक महत्वाचा व्यक्ती आहेस असा संकेत असा संदेश काय करतं। जे लोक कृत्रिमपणे हसतात आपल्याला समजतं हे उगीच हसतंय ह्याला मी आवडत जीवाच्या करारावर हसत आहे। जेव्हा आपल्याला आपला इगो दाखवायचा असतो आपण कोणावर नाराजच दाखवायचा असतो तर पहिलं काम काय करतो आपण व्यवस्थित हसत आपल्या आपण हसल्यानंतर जर कोणी व्यवस्थित हसला नाही तर 100% लक्षण काय आहे काहीतरी प्रॉब्लेम काहीतरी मी चुकलोय काहीतरी किंवा काहीतरी ह्याच चुका लागले। हृदयातनं हसला माणूस ना समजतं हसण्यावर हा। पण आपण अशी अवस्था निर्माण केली पाहिजे आपल्या चेतनेची की कुणीही व्यक्ती समोर येऊ दे तथाकथित आपला मित्र तथाकथित विरोधक आपल्यामध्ये क्षमता असली पाहिजे की आपण आनंदानं त्याच्याकडे बघून हसलं पाहिजे। मी एक सुंदर वाक्य वाचलं होतं कुठल्या पुस्तकात मला आठवत नाही पण त्या वाक्याचा खूप गंभीर परिणाम माझ्या हृदयावर झाला आणि ते वाक्य मी खूप सिरियसली घेतलं आणि त्या वाक्याचं अर्थ मराठीत सांगेन ते वाक्य इंग्रजीमध्ये आहे एकदम साधं वाक्य सिंपल। त्या वाक्यात म्हटलंय लाईफ इज टू शॉर्ट टू होल्ड ग्रजेस। जबरदस्त वाक्य लाईफ इज टू शॉर्ट म्हणजे काय जीवन इतकं छोटं आहे आणि या छोट्याशा जीवनात कोणाबद्दल मनात आडी ठेवणं ग्रजेस म्हणजे आडी भले तो चुकला असेल त्याने आपली वाट देखील लावली असेल पण त्याच्याप्रती एक छोटस जीवन 50-100 वर्षांचं लाईफ इज टू शॉर्ट टू होल्ड ग्रजेस। काही पण झालं असेल त्याच्याकडून भले कोण बरोबर कोण चूक महत्वाचं नाही पण आपल्याला त्रास झाला त्याच्यामुळे तर त्याच्याबद्दल आडी ठेवून किती 10 वर्षाचं जीवन किती वर्ष जगणार आहे आपण कुणाला माहित आहे जास्तीत जास्त 70-80 वर्ष आणि कायम त्याला बोलल्यावर तोंड वळून जायचं बाजूला मुद्दाम तो समोर तो वाट चुकून बाजून जायचं का अवॉइड करायचं त्याला आणि दाखवायचं की मला काय फरक पडत नाही तू ताट तर मी पण ताट। हे केवळ आपल्या अहंकाराचं मॅनिफेस्टेशन हे अहंकारी स्वाभिमानी व्यक्तीचं काय लक्षण आहे। पण अहंकार झुकायला काय नसतो तयार नसतो तो हसू दे पहिला काय मग मी हसणार काय प्रॉब्लेम आहे आपण हसलो तर कृष्णाला आनंद होईल ना हा इगो असतो आपला अहंकार आणि तुम्ही समर्थन करू शकता त्या इगोचं बरोबर आहे एवढं धुतल्यावर का हसू मी तुम्हाला चॉईस आहे आपल्याला चॉईस आहे की हाऊ मच टू ग्रो आपण किती आध्यात्मिक प्रगती करायची किती या मिथ्या अहंकाराला बाजूला ठेवून हायर प्रिन्सिपल आहे की मी भक्तांचा दास आहे हे लक्षात ठेवून त्यांची कायम सेवा करण्यासाठी काय पाहिजे आतुर पाहिजे। हा प्रत्येकाच्या रिफ्लेक्शन प्रत्येकाच्या वैयक्तिक ध्यानाचा काय आहे विषय किती दिवस त्याला क्षमा करायची नाही आणि किती दिवसात क्षमा करायची हे कुणाची ताकद आहे आपली स्वतःच ताकद आहे। आणि एखाद्याला आपण ठरवलं तर थोड्या प्रयत्नाने काय करू शकतो सहज क्षमा करू शकतो ती क्षमता आत्म्यामध्ये आहे पण त्या क्षमतेचा अभ्यास केला पाहिजे। छोट्याशा जीवनामध्ये 4-5 लोकांबद्दल मनामध्ये कटुता घेऊन शत्रुत्व घेऊन संघर्ष करत राहणं या जगात आणि सगळं ऍब्झॉर्प्शन जे मनामध्ये कटुता येते आपलं मन त्या नकारात्मक विचारांमध्ये तल्लीन होतं ऍब्झॉर्प्शन. तर भक्तिदेव महाराज सांगतात त्यांच्या या धड्यामध्ये की दोन प्रकारच्या वास्तवता असतात. एक असते रिलेटिव्ह रियालिटी, म्हणजे या भौतिक जीवनामध्ये ज्या काही घटना घडत असतात त्याला म्हणतात सापेक्ष वास्तवता. समजतंय? सापेक्ष म्हणजे ते सत्य आहे पण पूर्ण आणि अल्टिमेट रियालिटी. अंतिम वास्तवता काय आहे? आपण शरीर नसून कोण आहोत? आत्मा आहोत. आपण श्रीकृष्णांचे नित्य अंश आहोत, दास आहोत. आणि आपलं खरं वास्तव्य कुठे आहे? श्रीकृष्णांच्या धामामध्ये त्यांच्या लीलेमध्ये सहभागी होणं ही खरी वास्तवता आहे. आणि त्यांचं असं म्हणणं आहे की व्हॉट इज सरेंडर. एक भक्त शरणागत आहे म्हणजे काय? शरणागतीचं लक्षण काय? की तो अल्टिमेट रियालिटी म्हणजे जी अंतिम वास्तवता आहे की मी कोण आहे? कृष्णाचा दास आहे. या वास्तवतेमध्ये इतका तल्लीन झालेला आहे, इतका ऍब्झॉर्प्शन आहे, मी कृष्णाचा दास आहे आणि कृष्णा सेम तो इतका तल्लीन आहे की त्या तल्लीनतेची ताकद इतकी आहे की ज्या रिलेटिव्ह रियालिटीज आहेत म्हणजे सापेक्ष वास्तवता ज्या आहेत त्या तल्लीनतेला काय करू शकत नाही, भंग करू शकत नाही. हे समजलं वाक्य? पॉवरफुल आहे. म्हणजेच शरणागती म्हणजे तुम्ही जरी जीवनात काही उलथापालथ होत असेल तरी कृष्णाच्या विचारांमध्ये ऍब्झॉर्प्शन जे आहे ते कधीच त्याग करायचं नाही. या जगातील तथाकथित चढ आणि उतार, यश आणि अपयश, लाभ आणि अलाभ, लाभालाभ हो, जयाजय हो, मान आणि अपमान, या काय आहेत? जीवनातील रिलेटिव्ह म्हणजे सापेक्ष वास्तवता आहेत. त्या वास्तवता आहेत, समस्या आहेत नाही असं नाही. त्यांच्याशी तुम्ही डील केलं पाहिजे पण काय कॉम्प्रोमाइज न करता आपलं जे प्रयत्न आहेत, कोणते प्रयत्न? कृष्णामध्ये मन एकाग्र करण्याचे जे प्रयत्न आहेत त्याच्यावर परिणाम होऊ न देता. पण बऱ्याचदा काय होतं? एक घटना घडते आणि चेतना आपली ढवळून निघते. कृष्ण कुठे गायब होतात? हा, नुसतं घुम बसलो असतो घुम्यासारखं, काही ऍक्टिव्ह नसतो. एखादा सेटबॅक येतो आपल्या जीवनात, एखादी वाईट घटना घडते, आपल्याच चुकीचे रिएक्शन येतात आणि आपण इतक्या गंभीरतेने त्यावर चिंतन करतो की आपण गुरूंप्रती ज्या रोज सेवा केल्या पाहिजेत त्या सेवा आपण करू शकत नाही, आपण हतबल बनतो त्यासमोर. तर भक्तीत महाराज म्हणतात दीज आर इल्युजन्स, हे भ्रम आहेत. आणि खरा आध्यात्मिक योद्धा कोण आहे? की असे भ्रम जेव्हा येतात जीवनात तर त्या भ्रमाला भ्रम समजून आपण हसलं पाहिजे. जरा काय मूर्ख आहे मी, चला त्रास द्यायला लागले स्वतःला. ठीक आहे, घडलं वाईट पण मी इतका तल्लीन कसं काय झालो? मी कृष्णाची सेवा कशी काय सोडून दिली यासाठी? ज्या तुम्ही मागे विचार करता मागच्या काही घटना, ज्यावेळी त्या घटना घडतात त्या भयंकर वेदनादायक असतात पण काही वर्षांनी आपण रिफ्लेक्ट केलं पाहिजे, म्हणजे तसा विचार केला पाहिजे कशाला त्रास करून घेतला मी. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण मंत्राच्या आधारे मी त्या वेदना ओढवून लावू शकलो असतो पण माझ्या जीवनातले 3-4 वर्ष मी वाया घालवले. पण आता मी काय करणार? यातून धडा शिकलेलो आहे. आणि पुढे ते सांगतात, बरेच पॉइंट्स आहेत, मला माहित नाही आज किती पॉइंट्स कव्हर होणार आहेत पण आपण तरी पण काही पॉइंट फक्त कव्हर करूया महत्वाचे. ते सांगतात की तणावामुळे, विनाकारण जो तणाव आपण विचार करून करून तणाव, त्या तणावामुळे काय होतं? आपल्या शरीरामध्ये ॲड्रेनालाईन नावाचं एक रसायन तयार होतं म्हणजे अतिशय दूषित असतं. आणि ते रसायन काय करतं की आपल्या वाहिन्या ज्या आहेत त्यांना आकुंचित करतं, उच्च रक्तदाब वाढतो, तणावामुळे रक्तदाब म्हणजे ब्लड प्रेशर वाढतं आणि प्रतिकार संस्था जी आहे रोग प्रतिकारक शक्ती ते दुर्बल होते. कशामुळे? ॲड्रेनालाईनमुळे. आणि अनेक आजार आणि परिणामतः मृत्यू देखील येऊ शकतो. पण लाफ्टर, हसण्यामुळे काय फायदे होतात? शरीरासाठी देखील फायदे आहेत त्याचे. तर पहिला फायदा आहे की हसण्यामुळे शरीरातील स्नायू जे आहेत ते शिथिल होतात. हसण्यामुळे एक्सरसाइज होतो सर्व अवयवांना, ते स्नायू शिथिल होतात व त्यामुळे काय होतं, रक्तामध्ये ऑक्सिजन निर्माण होतो. आपल्या रक्तामध्ये ऑक्सिजनची काय असते, अनुलोम विलोम आणि कशाला करायला सांगतात की रक्तामध्ये ऑक्सिजनची गरज असते आपल्या शरीरामध्ये. रक्ताभिसरण संस्थेला फायदा होतो हसण्याचा, आणि हृदयाला चांगला व्यायाम होतो. जो हसत नाही त्याच्या हृदयाला कधीच व्यायाम होत नाही. हृदयाला व्यायाम कसा देणार, कुठनं व्यायाम, कुठं दाबणार हृदयाला वरून. हृदयाला व्यायामाचा एकच प्रकार आहे, हसायचं. तो हृदयाला म्हणजे व्यायाम होतो. नंतर प्रतिकार शक्ती वाढते आणि पौष्टिक पदार्थाचं वाटप होण्याची जी प्रक्रिया आहे शरीरामध्ये त्याला मदत होते हसल्यामुळे. आणि हसण्याचा एक मोठा फायदा सांगतात ते, परसेप्शन ऑफ पेन जे आहे ते कमी होतं. माणूस हसतो, खूप हसतो खरोखर, काही काळासाठी वेदना ज्या असतात तो काय होतो, विसरून जातो. बऱ्याचदा वेदना म्हणजे एक प्रकारचे ग्रहच असतात की असं झालं माझ्या जीवनात, तसं झालं, आपणच निर्माण केलेलं असतात. हसल्यामुळे काय होतं, ते वेदना कमी होतात. अशा प्रकारे हास्य जे आहे ते आपल्या जीवनामध्ये आशा आणि सुव्यवस्थितपणाची भावना प्रदान करतं. म्हणजे आपण जो हसतो म्हणजे आपल्याला समजतं की मी बऱ्यापैकी चांगल्या स्थितीमध्ये आहे, माझी वाट लागलेली आहे. जे हसत नाही बसलेलं आहे समजा आपलं जीवनामध्ये मोठा बिघाड, काय तर प्रॉब्लेम आहे, काय तर निराशा माझ्या जीवनात, मला झोडपत, काय तर प्रॉब्लेम आहे, कुठतरी गडबड आहे. वाय आय एम नॉट हॅपी, का मी हसू शकत नाही, काय तर प्रॉब्लेम आहे माझ्या मनामध्ये. अशा प्रकारे बरेच पॉइंट्स आहेत, पण थोडक्यात आता शेवटचा पॉइंट, आध्यात्मिक जगात देखील काय आहे, भक्तीचे अनेक रस आहेत. पाच प्रमुख रस आहेत, त्यानंतर सात उपरस आहेत, त्यापैकी एक रस आहे हास्यरस. रूप गोस्वामी भक्ती रसामृत सिंधू मध्ये सांगतात की भगवत धामात देखील जे आहे हास्यरस आहे, आणि हास्यरस हा एक भक्तीचं अंग आहे. त्यामध्ये त्यांनी एक उदाहरण दिलेलं आहे, एकदा यशोदेकडे कृष्ण म्हणतात, एक साधू भिक्षुक असतो, संन्यासी तो भिक्षा मागायला लागतो, आणि त्याचं ते रूप बघून कृष्ण घाबरतात आणि यशोदेला म्हणायला लागतात की यशोदा यशोदा मैया मैया मला खूप भीती वाटत आहे या साधूची, मला भीती वाटते की याच्या हातात जे पात्र आहे ना भिक्षेचं हा त्यामध्ये मला लपवून तुझ्यापासून पळवून नेईल. आणि हे वाक्य जेव्हा कृष्ण इनोसंटली म्हणतात कुणाला, यशोदेला, तर साधू जो आहे तो आपला हास्य दडवण्याचा काय करतो, प्रयत्न करतो, म्हणजे दडवू शकत, त्याला समजलं की मला कंट्रोल होत नाही, मग तो जोर जोरात हसायला लागतो. का, कृष्णाचं जे निष्पाप बोलणं आहे, खरोखरची भीती, खरोखर कृष्णाला भीती वाटते की हा साधू मला त्या भिक्षू पात्रामध्ये काय करेल, बंद करून मला माझ्या आईपासून पळवून नेणार. रूप गोस्वामी उदाहरण सांगतोय. तर त्याचा अर्थ असा आहे की कृष्ण हिमसेल्फ इज द ऑब्जेक्ट ऑफ लाफिंग अफेअर्स. भगवद्धामामध्ये कृष्ण स्वतः काय बनतात, विषय बनतात, कशाचा, हसण्याचा. कृष्णाच्या लीला बघून भक्त हसतात. दुसरी कथा त्यांनी सांगितलेली आहे, एकदा कृष्णाचे मित्र जे असतात त्याला म्हणतात की तोंड उघड आणि डोळे बंद कर, तुझ्या तोंडात लोण्यात बुडवलेला एक ऊसाचा गरा आम्ही ठेवणार आहे, तो मस्त चावून खातो. कृष्ण आपल्या मित्रांवर विश्वास ठेवतात आणि आ करून तोंड उघडं करतात, डोळे बंद करून. तर मित्र काय करतो, त्यांच्या तोंडात एक फूल टाकतो. कृष्णाला वाटतो तो गरा आहे आणि कृष्ण चावायला लागतात. आणि चावताना काय होतं, फुलाची चव अतिशय विचित्र असते. कृष्ण इतके वैतागतात आणि ते बघून सगळे मित्र टाळ्या वाजवून असं की हसायला लागतं. हे भगवत धाम आहे आणि भौतिक जग म्हणजे हसा गे, अरे हसा गे, काय विचार करताय, हसता येत नाही, तिथे कायम हसत असत लोक. तर मला पण माहित नाही तिथे अनुभव काय असणार, मी तर वाचून सांगायला हवं तुम्हाला. तिथे कायम हसत असत लोक, इथे हसावं लागतं. अनेक क्लब निघालेले आहेत हसण्यासाठी, किती लोक जपायला येत होते सकाळी. तिकडे एक हास्य क्लब सुरू असायचा, आमचा हास्य क्लब दुसरा सुरू असायचा, कृत्रिमपणे हसायचे लोक, असे असे पळायचे हसत, त्याचा हसू यायचा मला. तर आता शेवटचा पॉइंट, रूप गोस्वामी सांगतात की हास्याचे पाच प्रकार आहेत, हास्यात एक नाही 5 ते 6 प्रकार आहेत. तर आपण प्रत्येक मी कथा सांगितल्यावर काय करायचं, डोळे बंद करून त्या लीलेमध्ये आपण आहोत आणि ज्या हास्याचा प्रकार मी सांगणार आहे तसं हसण्याचं काय करायचं, करायचं का? जोरात बोला हरी ओम. पहिला प्रकार आहे हास्याचा, तो आहे स्मित. स्मित म्हणजे माहित आहे, स्मित हास्य. यामध्ये काय होतं, ज्या भक्त हसत असतो तो हसतो पण त्याचे दात दिसत नाही, असं हसतो. दात का दिसायला लागले तर या प्रकारामध्ये रूप गोस्वामी सांगतायत की डोळे आणि गाल याच्यामध्ये खूप मोठा फरक दिसतो. जरी दात दिसत नसतील तरी हसताना डोळे जे आहेत त्यात आनंद असतो आणि गाल असे मस्त फुगलेले असतात. गालामध्ये आणि डोळ्यामध्ये विशेष बदल आपल्याला दिसतो. या हास्याला काय म्हणतात, स्मित हास्य. तर कृष्ण लीलेमध्ये एक कथा आहे की कृष्ण एकदा जरती नावाची एक गोपी असते, घर मालकीन म्हणजे त्या घराची मालकीन असते. कृष्ण चोरी करत असतात आपल्या मित्रांबरोबर आणि तिला माहित असतं कोणत्या वेळेला कृष्ण येणार आहे. तिनं अगदी नजर ठेवून असते ती आणि जेव्हा कृष्ण लोणी चोरणार तेवढी ती माग त्याच्या लागते. कृष्णाला समजतं की जर तिला समजलं आणि कृष्ण इतके घाबरतात आणि पळत पळत बलरामांकडे येतात आणि घाबरून म्हणतात की माझ्याकडून एक चूक झालेली आहे, मी लोणी चोरत असताना जर तिनं माझी चोरी पकडलेली आहे, मला तिच्यापासून वाचवा. आणि अशी लीला जी चालू असते तर स्वर्ग लोकांमध्ये जे ऋषी असतात ते ध्यानामध्ये काय पाहतात ही लीला आणि ते काय करतात, ती लीला पाहून हसतात. भगवंताची सुंदर लीला आहे. सगळ्यांनी आता काय करा, त्या ऋषींप्रमाणे हसण्याचा प्रयत्न करा. सगळ्यांकडे आहे प्रकार बदलायचे नाही, प्रकार बदलल्यानंतर गेअर पुढे टाकणार आहे. अरे हसय ना असं नुसतं हसायच, स्मित हास. दात दिसल्यावर पुढचा प्रकार आहे. दुसरा हास्य आहे त्याला म्हणतात हसिता. पहिलं काय होतं, स्मिता. दुसरं होतं हसिता. या हास्यामध्ये जेव्हा भक्त हसत असतो त्यावेळी थोडेसे दात दिसतात हसणाऱ्याचे. तर अभिमन्यू सगळ्यांना माहित आहे, कोणता अभिमन्यू, कृष्ण लीलेमधला राधाराणीचा तथाकथित पती जो अभिमन्यू होता. तो एके दिवशी सगळी कामावरून घरी येत होता आणि त्यावेळी अभिमन्यूचं रूप घेऊन कृष्ण कुणाच्या घरात होते, अभिमन्यूच्या घरात होते. आणि अभिमन्यूची आई कोण आहे माहिती आहे सगळ्यांना, जटिला. आणि बहीण कोण आहे, कुटिला. तर खिडकीतून दिसत त्यांना कृष्णाला की कोण येत आहे, अभिमन्यू होत आहे. आणि स्वतः कृष्ण कोणत्या रूपात आहेत, तर ते सॉरी माफ करा, ते कृष्ण चोरून आत आले असतात कुणाला भेटायला, राधाराणीला. गोपी पण असतात काही, पण त्यांना बघून कृष्ण आपलं रूप बदलतात. कुणाचं रूप घेतात, अभिमन्यूचं रूप घेतात आणि ते जटिलाकडे येतात आणि तक्रार करतात, मी खरा अभिमन्यू आहे आणि त्या बघतो तो कृष्ण जो आहे तो राधाला भेटण्यासाठी अभिमन्यूचं रूप घेऊन येत आहे आणि त्याला अजिबात घरात घेऊ नकोस. जटिला म्हणजे बरोबर आहे. आणि मग कृष्ण जातात आत पुन्हा कुणाकडे, राधाराणीकडे. आणि जेव्हा खरा अभिमन्यू येतो तर खरा अभिमन्यू जेव्हा येतो तर जटिला फसते. तिला वाटतं जो खरा अभिमन्यू आहे त्याला वाटतं की हा कोण आहे, कृष्ण आहे. आणि ती त्याला जे मारायला सुरुवात करते, अरे काय माहिती ती कसं बोलतात तिथे, आमच्या घरात यायचं नाही, हा कोल्हापूर या कंडिशनिंग. तर जेव्हा तो सांगत असतो मी खरा अभिमन्यू आहे, मी खरा अभिमन्यू आहे, ती त्याला भरपूर झोडपते आणि म्हणते हकलू नव्हते त्याला शेवटपर्यंत. आणि ही लीला जेव्हा सुरू असते त्यावेळी आत हळूच गोपी ज्या असतात त्या हसायला लागतात. आणि हसताना काय होतं, जोरात पण हसता येत नाही ना, थोडासा भाग दिसत असतो, कशाचा, आता तुम्ही अशी कल्पना करा की तुम्ही गोपी आहात आणि लीला सुरू आहे, जेठीला बाहेर बदडा लावले कोणाला अभिमन्यूला आणि तुम्ही आम्हाला हसायचंय, पण असं की दबकत दबकत असं हसायचंय की थोडेसे दात देखील असे आपण सगळे दात दिसत का म्हणे, निम्मेच दात दिसले बरं, तोंडच दात दिसले पुढचे म्हणे येणे हो। हा कोणता प्रकार आहे? हसिता। बघा भौतिकावर हसता येत नाही, हसा म्हणतो। तिसरा प्रकार आहे विहसिता। विहसिता म्हणजे एखादा भक्त हसत असतो तेव्हा त्याचे डिस्टिंक्टली म्हणजे स्पष्टपणे दात, जरा बच्चाळी म्हणतो अगदी बच्चाळी दिसते सगळी, असं पूर्ण दात दिसत असताना जेव्हा तुम्ही हसता त्या हसण्याला काय म्हणतात? विहसिता। एकदा जटिला जी आहे तिच्या घरामध्ये कृष्ण लोणी चोरत होते आणि त्याने आपल्या भक्तांना वचन दिलं ठामपणे की हे प्रिय मित्रांनो, ही जी जटिला म्हातारी आहे ना गाढ झोपलेली आहे, बघ तिचा श्वास किती मोठ्यानं सुरू आहे, आणि काय घाबरू नका, आपण आता निवांत काय करूया, लोणी चोर करूया। आणि जटिला पूर्णपणे जागी असते आणि ती सगळं ऐकत असते कृष्ण काय म्हणताय, पण कृष्ण एवढ्या निश्वकपणे हे म्हणतात ते बघून जटिलाला काय येतं? हसू येतं आणि मग तिची झोप काय होते? भंग होते आणि ती काय करते? जोर जोरात हसायला लागते। अशी कल्पना करा तुम्ही कोण आहात? जटिला आहात आणि ही लीला तुमच्या जीवनात घडत आहे आणि आता एक सुंदर हसायचं आहे आता आता स्मिता हसत करत होते, स्मिता हसे करा म्हणजे हसत होते आणि आता लाजत लाजत काय। चौथा प्रकार आहे तो म्हणजे अवहसिता। म्हणजे काय? की भक्त एवढा हसायला लागतो की हसताना त्याच्या नाक पुढ्या फुटतात। धर्मेंद्रला बघितलं का नाक फुगवून बोलत असतो, तर नाक पुढ्या फुगतात आणि डोळे मोठे होऊन विस्फारून, तुम्हाला मी फोटो दाखवेन प्रभुपादांचे, अवहसिता असे डोळे विस्फारलेले आहेत, नाक वगैरे फुगलेन, प्रभुपाद हसतायत खूप सुंदर। हे वाचताना मला प्रभुपादांच्या फोटोचे आठवण, बऱ्याच भक्तांनी तो फोटो बघितलाय, खूप डोळे मोठे होऊन प्रभुपाद हसतायत। तर एकदा सकाळच्या पारी रासलीला झाल्यानंतर कृष्ण घरी परततात, यशोदा कृष्णाला म्हणते तुझे डोळे ऑक्साईडनं माकल्यासारखे का दिसत आहेत? ऑक्साईड म्हणजे रंग त्या ठिकाणी अपेक्षित आहे, हा तू बलदेवांप्रमाणे निळी वस्त्र परिधान केली होतीस का? तिला समजत नाही काय झालंय, पण त्याच वेळी तिच्या बाजूला एक तरुण गोपी असते जिनं कशात भाग घेतला असतो रात्री रासलीमध्ये, तिला त्याचं खरं रहस्य माहीत असते आणि तिला माहीत असतंय की यशोदा डिटेक्ट करू शकलेली नाही, काय की रात्री एका गोपीचा मेकअप जो असतो तो डोळ्यांना लागला असतो कोणाच्या, आणि ती बहुतेक तीच गोपी असते आणि तिला हे यशोदेला समजलेलं नाही हे समजून काय येतं? खूप हसू येतं आणि ते अक्षरशः मला माहित नाही कसं हसायचं नाक पुढे हस फुगवून डोळे मोठे करून ते हसायला लागते, आणि यशोदा तू का हसत आहेस, तू का हसत आहेस? तर ती म्हणते की जस्ट असंच हसत आहे। ती कसं सांगणार की तुमच्या मुलानं तुम्ही भ्रमात असताना झोपले असं तुम्हाला वाटतं कृष्ण तुमच्यावर आहे, पण कृष्ण कोणावर होता? आमच्यावर होता आणि आमच्यावर तो लीला करत होता। तर हे आहे अवहसिता। आणि सर्वात शेवटचा प्रकार आहे अतिहसिता। काय? अतिहसिता। तर यामध्ये हसणारा व्यक्ती जो आहे तो अक्षरशः टाळ्या वाजवून वाजून काय करतो? हसतो। आणि नुसतं टाळ्या वाजवून नाही, इतकं हसायला लागतो एका पॉइंटला उंच उड्या मारून तो हसायला लागतो। हा प्रकार कोणे का इथे आपण? तर याची कथा अशी आहे की एक सुंदर गोपी असते, त्या गोपीला कृष्ण एकदा थट्टा करण्याच्या भावनेमध्ये म्हणतात, अगं कसं म्हणतात माहित नाही पण मी प्रयत्न करतोय, तुझ्या चेहऱ्याची त्वचा जी आहे ती अतिशय शिथिल सुरकुते पडलेली तिला, नाही तू सुरुवातीसारखी सुंदर दिसत नाहीस, तुझा चेहरा अगदी माकडासारखा दिसतोय, म्हणून तू काय कर, एक चांगला उपाय मला माहित आहे, जो माकडांचा राजा आहे ज्याचं नाव आहे बलिमुख त्याच्याशी तू काय कर, विवाह कर। आणि ऐकलं ती गोपी विना विलंब लगेच उत्तर देते हैं कि मला माहिती आहे तो माकड मायाशी लग्न करण्याची इच्छुक आहे, पण मी ऑलरेडी एका पतीचा काय केलेला आहे स्वीकार, आणि त्याचं नाव आहे श्रीकृष्ण. इतक्या स्पॉन्टेनियसली ते उत्तर देते की ते उत्तर इतकं समर्पक उत्तर ऐकून गोपी जे आहेत इतर मैत्रिणी आणि इतका आनंद होतो, त्या काय करायला लागतात टाळ्या वाजवून जोर जोराने हसायला लागतात. असं समजा की तुम्ही भगवत धामात आहात गोलोकात आणि ही लीला घडलेली आहे नुकतीच, आणि तुम्ही कोण आहात ती गोपी आहात, आणि काय करूया आपण टाळ्या वाजवून हसूया. याला म्हणतात अतिहसिता. मी अशा प्रकारे भक्तिदेव महाराजांनी शेवटचं कन्क्लुजन दिलेलं आहे की तुम्ही आपल्या शरीराशी तादात्म्य करू नका. शरीराशी तादात्म्य करू नका म्हणजे की मी शरीर नसून मी आत्मा आहे या सिद्धांतावर पूर्ण विश्वास ठेवा. ज्या तुमच्या जीवनामध्ये ते सांगतात वाईट अनुभव येतात तर तुम्ही त्याला अनुभव म्हणून पहा. मी तो अनुभव आहे असं समजू, मी त्या अनुभवापेक्षा वेगळा व्यक्ती आहे. हा वाईट अनुभव आलाय मला, पण मी म्हणजे तो अनुभव नव्हे. आय एम नॉट दॅट एक्सपिरियन्स. आणि हा या भौतिक जगामध्ये करोडो जन्म जे झालेले आहेत त्यातला एक छोटीशी घटना आहे, आणि मी ऍक्च्युली आत्मा आहे. ही घटना म्हणजे मी नव्हे. त्या घटनेला प्रतिक्रिया दिली पाहिजे, पण कृष्ण भावनेवर परिणाम होऊ न देता. ते सांगतात जसं रात्री स्वप्न पडतं आणि स्वप्नामध्ये नाईट मेअर ज्याला म्हणतात त्या स्वप्नामध्ये जे पात्र असतं ते भयानक स्वप्न असतं, आपण स्वतःला इतकं त्या स्वप्नाशी जुळवून घेतो झोपेमध्ये की ते स्वप्न त्या स्वप्नात जो मी आहे जो मी नाही ऍक्च्युली, आपण स्वतःला राजा समजून सिंहासनावर बसत असतो. हा जे आपण राजा नसतो आणि आपण इतकं तादात्म्य होतो आपल्यावरती जे स्वप्नात चाललंय ते 100% काय खरं आहे. स्वप्नात वाटतं की स्वप्न आहे, स्वप्नामध्ये ती काय असते आपल्या चेतनेसाठी ती काय असते वास्तवता असते. म्हणजे पलंगावर बसला जाता नाही, पलंगावर नाही सिंहासनावर, तर पलंगावर खाली पडता बात, मग उठल्यावर तुम्हाला समजतं की खरी वास्तवता काय वेगळे. मी इतकं घाबरलो, मी स्वतःला शहाणा समजलो, पण ते काय होतं फक्त स्वप्न होतं. मग तुम्हाला काय येतं हसू येते की नाही काय याला कोल्हापूरचा म्हणून काय म्हणलं काय स्वतःला राजा समजत होतो. हा आता मला माहिती आहे मी कोण आहे ऍक्च्युली, मी दास आहे. पण प्रभुपाद सांगतात दोन प्रकारची स्वप्न आहे, ती कोणती आहेत नाईट ड्रीम आणि दुसरा आहे डे ड्रीम. दिवसाचं स्वप्न, रात्री स्वप्नामध्ये 100% आपल्याला खात्री असते की जे चाललंय ते काय सत्य आहे, आणि तितकीच खात्री केव्हा असते दिवसा पण असते की जे चाललंय ते काय खरंच आहे. मी प्रचारक आहे, मी मॅनेजर आहे, मी पती आहे, आणि या सगळ्या घटना खऱ्या आहेत. पण रात्री जितके कन्व्हिन्स असतो पण ते स्वप्न ऍक्च्युली स्वप्नच असत. तसंच डे ड्रीम म्हणजे काय की दिवसा तुम्हाला खात्री आहे जे घडतंय ना ते खरंच आहे, पण जसं रात्री 100% माहित असतं झोपेत की खरं आहे पण ते खरं नसतं, तसं दिवसा जे तुम्हाला वाटतंय ना सगळं खरं आहे, ह्या सगळ्या उपाध्या खोट्या आहेत. एकच खरी उपाधी आहे जिवेर स्वरूप होय कृष्णेर नित्यदास, ही खरी उपाधी आहे. ज्यावेळी व्यक्तीला आत्मसाक्षात्कार प्राप्त होतो ते काय होतं त्याला समजतं की मनापेक्षा काय मी वेगळा आहे. हा ही जी नाती आहे त्या जगातील ती रिलेटिव्ह सापेक्ष आहेत, नश्वर आहेत. माझं खरं नातं कोणाशी आहे श्रीकृष्णांशी आहे. आणि हे शाश्वत नातं जे आहे त्याची जाणीव ठेवून जीवनात घडणाऱ्या सुखदुःखांमुळे प्रभावित न होता आपण करेज, करेज म्हणजे साहस ठेवून हसत काय करायचं आहे कृष्ण भावनेचा अभ्यास करायचा आहे. सुरू केलं का तर हे एका आध्यात्मिक योद्ध्याचं काय लक्षण आहे. जीवनामध्ये नक्की सुख येणार दुःख येणार, पण गीतेच्या परत आम्ही भक्तिशास्त्रीमध्ये वाचतो तो मात्रा स्पर्शास्त कौंतेय शीतोष्ण सुख दुःखदा आगमा पायेन नित्यास ताम दिशेचं वाद. या जगातील सुख आणि दुःख जे आहेत ती क्षणभंगूर आहेत, आज आहेत आणि उद्या. ताम स्थिती कृष्ण काय म्हणतात, त्यांना सहन करायला शिक. का सुख दुःखांना सहन केलं पाहिजे, याचं कारण पुढच्या श्लोकात कृष्ण सांगतायत. दुसरा अध्याय ना, एकच शेवटचा श्लोक वाचतो.
यम हि न व्यतयन्ते ते पुरुषं पुरुषर्षभ सम दुःख सुखं धीरं सोमृतत्वाय कल्पते.
या सुख दुःखांना सहन केल्यामुळे काय फायदा आहे तो या गीतेत सांगितलेला आहे. हे परम हे पुरुष श्रेष्ठ अर्जुना, जो मनुष्य सुख आणि दुःख यांनी विचलित होत नाही आणि दोन्ही अवस्थांमध्ये स्थिर असतो, सोमृतत्वाय कल्पते अमृतत्वाय सर्व, म्हणजे त्यालाच काय होते मोक्ष प्राप्ती. आपण देखील एकाच स्तरावर काय आहोत, अंतिम जी मुक्ती आहे ती प्राप्त करण्याचं काय करत आहोत. पण आपण सुख दुःख जे आहेत या जगातील त्यामुळे प्रभावित व्हायचं, म्हणजे सुखामुळे जास्त भारावून जायचं नाही आणि दुःखांमुळे जास्त विचलित व्हायचं नाही. का? कारण आपण शरीर नसून कोण आहोत, आत्मा आहोत. हे जे अनुभव आहेत त्यातून धडे शिकायचे, पुन्हा निराश न होता पुन्हा एकदा रिफॉर्म स्वतःमध्ये सुधारणा करायच्या, कृष्णाला शरण जाण्याचे आपले प्रयत्न काय करायचे आणखी तीव्र करायचे. आणि सर्व स्थितीमध्ये काय करायचं, किती वाट लागते काय करायचं, हसायचं. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. सर्व चिंता काय करायच्या, फेकून द्यायच्या. आणि इतकं सोपं नाही आहे, त्यासाठी सेल्फलेस निस्वार्थी भाव जो आहे तो महत्वाचा आहे. जयानंद प्रभूंना, जयानंद प्रभू म्हणजे कोल्हापुरात पण आहेत प्रभुपादांचे ज्येष्ठ शिष्य, त्यांना जेव्हा प्रश्न केला एका भक्ताने, तुम्ही कायम जॉयफुल आनंदी कसं काय राहू शकता. जयानंद प्रभू कायम हसत होते जीवनामध्ये, कायम आनंदी होते. तर त्यावेळी जयानंद प्रभूने उत्तर दिलं, मी कधी त्याचा विचार केला नाही म्हणून मी कायम आनंदी आहे. मी स्वतः आनंदी बनण्याचा कधीही विचार केला म्हणून मी कायम आनंदी आहे. तर हे सिक्रेट आहे, कायम हसायचं असेल तर आपण आपल्यासाठी जीवन न जगता इतरांच्या सेवेमध्ये प्रामाणिकपणे झोकून दिलं तर निश्चित अशी अवस्था येईल हृदयाची की आपण कधी निराश होणार, आपण कायम हसत असू. आणि अंतिमता आपलं हसणं आपला आनंद याहीपेक्षा एका शिष्यासाठी काय आहे, आपल्या गुरुचा आनंद गुरुची प्रसन्नता काय श्रेष्ठ आहे. आपलं जीवन आनंदी असू दे किंवा दुःखी असू दे, पण आपली शरणागती अशी असावी की आपले गुरु काय होतील, प्रसन्न होतील. एकदा प्रभुपादांचे शिष्य श्याम सुंदर प्रभू पुन्हा यात्रेमध्ये सांगत होते की प्रभुपाद जे आहे त्यांच्यावर इतकं प्रेम होतं आमच्या गुरूंवर आमचं, आणि त्यांनी आम्हाला इतकं प्रेम दिलं की आम्ही दिवसभर राबायचो, पुस्तकं वितरण करायचो. आणि आम्ही प्रभुपादांना जेव्हा सांगायचो काय सांगायचो, की प्रभुपाद आज इतकी पुस्तकं वाटली गेली, आणि प्रभुपाद अतिशय आनंदित व्हायचे आणि त्यांच्या चेहऱ्यावर स्माईल. आणि ते इतकं किती मोठे ओट आहेत माहितीये, प्रभुपांचे लांबडेच्या लांबडे ओट आहेत. आणि प्रभुपाद जेव्हा हसायचे श्यामसुंदर प्रभूंमध्ये ते हसणं बघून आम्हाला वाटायचं की उद्या पण काय करायचं, आपण भरपूर राबायचं. ते हास्य बघून इतकी तृप्ती मिळायची आणि आमच्या जीवनाचं एकच ध्येय बनलं त्याने काय, टू मेक प्रभुपाद लाफ. असं काही डेडिकेशन दाखवायचं गुरूंना, अशी काही शरणागती की आपले गुरु काय होतील, हसतील. म्हणून आपण शक्यतो प्रयत्न असावा, हे सोपं नाही आहे, आपला प्रयत्न असावा की आपल्या गुरुसाठी आपण चिंतेचा विषय बनवून आपल्या गुरुसाठी आपण अभिमानाचा विषय बनावा. या दृष्टीने आपले किमान प्रयत्न असावेत. सगळ्यांना समजेल नाही समजेल, पण गुरु कमीत कमी जे आहेत ते सर्व ज्ञानी असतात. हा, ते जर आपल्यावर प्रसन्न झाले, ते जर हसायला लागले, आपल्याला अशी जाणीव झाली पाहिजे, असं जीवन जगलं पाहिजे की आपल्याला खात्री पाहिजे आतून की मी प्रामाणिकपणे प्रयत्न केला आणि प्रभुपाद माझ्याकडे बघून काय करतात, हसतायत. आणि हा अनुभव जेव्हा हृदयात येईल तरी समजायचं की आपण कृष्ण मनामध्ये सुरक्षित. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम हरे राम 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 हरे। तर शेवटचा आपण हसवे जोरात टाळ्या वाजवून हरी बोल हरी बोल। व्यास इथ कुठलंही हास, आजपासून काय धडा शिकलो आपण? हसायचं, रडायचं, फक्त आनंद अश्रू असले पाहिजे रडले तर। दुःखाच्या अश्रूंनी रडून घरातलं वातावरण, समाज वातावरण बिघडवायचं, विशुद्ध बी हॅपी। हरे कृष्ण, श्रील प्रभुपाद की जय।